ओद्याय बेन बाहाय आपे मालक इसू ख्रिस्ता पासा येना एन त्यान मेळाहाटी आपे योगठा होना या बदल आय तुम्हाल एको रावणी को होगा तुमा तुमे मोनामा योकायोकी चमकाय हमा एन गाबराय हमा मालका दिही ये पुरी हो एहको आखनारा आत्मे कोई नायते जेहकोय का आमेसने येनला वचने कोई नायते कागळे कोय गाबराय हमा कोहे भी रीते कादासने ठोगाय हमा कहा का त्या दिहा अगला दोरमा ओरियो बोरसो सोड़ी दी एन तो पापा उद्मी देखाई तो नाशा पोहो विरोधी एंजाल देव नायते ज्या बोक्ति को ए ओढ़ाकते है त्या बाधा कोता सोताल उचे को नारो एन आय देव है एको सोताल जाहिर को तो देवा मंदिरामा बोहनारो ओहड़ो है आय तुम्हे आरे आतो तो वे ई आय तुम्हाल आखुआ तो या तुम्हाल आठवण नाय का ते त्या नेमले वेळे जेवा बिहरे वेळे नाय या हटे आम्ही त्याल ओटकाळणारा काय हे ई आम्ही तुम्हाल मालूम है कहा का ती पापा गुपची गोट आम्ही आपे काम चालाडी रोयली है पेन तो आम्ही ओटकाव को है तो माजे ने काडी टाके ता होदू तो ओटकाव को तो रोवी तो पापा उद्मी यी तो वे त्याल मालक ईसु आपे मुया हाहे को माय टाकी एन तो देखातास त्याल नाश कोरी जहा नाश ओ तो चाललो है त्या आपे तारण ले या हटी खोरे पुना मोरजी दो ना ती दो ई नाय त्या हटी काळ्या बुता गोती को एन त्या कामा प्रमाणे बादे जाते खोटे कामे निशानियो एन नवलाय कामे बादे जात्या खोटा कोय बोआला ओहडा त्या पापा उद्म्या येनावरी त्या हटी देव त्याहाल बादे मोने के खोटे गोठियो बोर्स थोवा दी एन त्या बाधाय खोटाओ बोर्स थोव्यो एन खोरा नाकार कोयो एन त्या पापा माय त्या खुशी जाया या हटी त्या न्याय कोय निवाडो कुवा माई बाहाय मालकामा गोमनारा लोकाय तुमे बदल आम्हाय देवा सदा उपकार माना जोजे कहा का आत्मा असने ओ नारा चोखे पोना माय एन खोरे पोना उरियो बोरसा माय देवे तुम्हाल पोयला पाने तारना हटी निवडला है त्या माय ते तुम्हाल आमे हरे बातमे असने आपे मालक इसू ख्रिस्ता मोठे पोना माय बागीदार कोईला हटी तुम्हाल हदला है तर पासे बहाय बोरसा माय मजबूत रोवा एन मुये को नायते आमे पात्रा असने जी खोरे पोना तुम्हाल हिकड़िया ती मजबूत दोई रोवा आपे मालक इसू ख्रिस्त ओ एन जे आफाओ मुया कोईन जोलम जुग्या समाधान एन हारे आशा आफाल दोये को देनी तो देव आभो तुमे मोना समाधान कोए एन योक योका हरा कामा माय एन बोलना माय तुम्हाल मजबूत कोए।